सध्या लॉकडाऊनमुळे सगळेजण घरामध्ये आहेत आणि गेले 2 महिने सगळेजण घरामध्ये आहेत. घरामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज बनत आहेत, वेगवेगळे पदार्थ खायला मिळत आहेत. पण हे पदार्थ बनवतो कोण? घरातली गृहिणी ना, ती हे सगळे पदार्थ बनवते. मग तुमची आई असेल किंवा मग तुमची बहीण असेल, त्यानंतर तुमची बायको असेल, हो की नाही? पण कधी तुम्ही हा विचार केलाय काऊन की आपण कधी बायकोला जाऊन कामामध्ये मदत करूया? म्हणजे मी शोमध्ये याच्या आधी बरेच तुम्हाला म्हटलंय की तुम्ही जरा घरातल्या कामामध्ये हेल्प करा. तुम्ही आता नवधानानं घरामध्ये आहात तर घरातली कामं करायला काय हरकत नाही का? आता माहित नाही असे कितीसे लोक आहेत ज्यांनी घरामध्ये बायकोला कामामध्ये हेल्प केली असतील असे काही लोक, आणि ज्यांनी केली पण नसेल. पण आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तो सध्या मात्र यु नो बायकोला हेल्प करतोय बरं का. त्याने बायकोसाठी एक रेसिपी पण बनवली होती, एक डिश पण बनवली होती. आता नेमकं सचिनने बायकोसाठी काय बनवलं आणि काय खास कारण होतं ज्यामुळे सचिननं स्पेशली बायकोसाठी काहीतरी बनवलं होतं, बताऊं का आपको? लेकिन थोडी देर में कहीं मजाओ, सुनते रहो 93.5 रेड एफएम. मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो.